नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात सरकारच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं। आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला। मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केलं। शासन आणि प्रशासनाचा वचक नसल्यानं अशा घटना वाढत आहेत। अत्याचारांच्या घटनांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असून दोघांनीही पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं। शिवाय गडचिरोली, धुळे, वाशी, गोंदिया आणि नागपूर इथंही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बदलापूरच्या घटनेच्या निषेधात निदर्शनं केली। महिलांवर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी भाजपानं आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं। मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि इतर ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले। महिला अत्याचारांसारख्या संवेदनशील विषयावर राजकारण न करता सरकारला सहकार्य करण्याची भूमिका विरोधकांनी घ्यावी, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केलं। राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असून महिला सुरक्षेकरता विविध उपाययोजना करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात राज्य सरकारनं दिलं। या योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। हा कार्यक्रम यवतमाळ इथं आयोजित करण्यात आला होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जळगावमध्ये येणार आहेत। 11 लाख लखपती दिदींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत। वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधतील। नेपाळमध्ये अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 24 जणांचा समावेश असून त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानाने भारतात आणण्यात येणार आहेत। भारतीय क्रिकेटपटू शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून तसंच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला। धवनने 2010 ते 2022 या काळात 34 कसोटी, 167 एकदिवसीय सामने आणि 66 T20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।